वेणू, पावा, बासरी या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाणारं हे वाद्य अगदी पुराण काळापासून श्रीकृष्णाची मुरली म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे. स्वतःच्या हृदयात छेद करून घेणारा बांबूचा एवढाचा तुकडा जेव्हा या श्रीहरीच्या आधाराला जाऊन भिडतो तेव्हा सप्तसुरांची उधळण होते आणि या सुरावटीमुळं सारे गोकुळवासीय स्वतःचं भान हरपतात. एवढंच काय, राधेसारखी गवळण स्वतःला हरपून बसते, देहभान विसरते आणि मग तिच्या शिरी असलेला तो घडासुद्धा हळूहळू पाझरू लागतो. खरं तर तो घडा पाझरणं हे प्रतिकात्मक आहे, कारण या राधारूपी शरीराच्या मंदिरातून तो आत्मा जणू या परमात्म्याची भेट घेण्यासाठी धावतोय की काय असंच वाटायला लागतं. आणि म्हणूनच ती राधा अगतिक होऊन काकुळ तिनं त्या कान्ह्याला विनंती करते की हे कान्हा, हे श्रीहरी, ही मुरली वाजवू नकोस रे.
नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली. नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली. नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली. भूक हरली रे, तुझा मुरली ने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली।